आजचे दैनिक सुभक्ती परबोध 1 जून। देवाच्या कृपेला उंचवणारा विश्वास। मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही। गलतीकरासपत्र 2:22। मी लहानपणी समुद्र किनारी असताना एका मोठ्या लाटेमुळे पाय सटकून पडलो, तेव्हा मला वाटले की मी क्षणातच समुद्रात ओढला जाणार आहे। ती खूप भीतीदायक गोष्ट होती। मी माझा तोल सावरू लागलो आणि पाहू लागलो की उभे कसे राहता येईल, पण लाटेचा जोर इतका शक्तिशाली होता की मी पाहू देखील शकत नव्हतो आणि माझे पाय जमिनीवर ठेवू शकत नव्हतो, शिवाय मी चांगला पोहू पण शकत नव्हतो। मी भीतीच्या ते अवस्थेत असताना मला एकच विचार आला, कोणी माझी मदत करील का? पण पाण्याच्या आतून मी कुणाला हाक पण मारू शकत नव्हतो। जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या हाताला मजबूतीने पकडले, तो माझ्या जीवनातला सर्वात मधुर क्षण होता। मी त्यांच्या ताकदीपुढे स्वतःला पूर्णपणे आत्मसमर्पण केले। मला उचलून धरण्याची त्यांची जी इच्छा होती तिचा मी आनंद घेऊ लागलो। मी त्यांचा प्रतिकार केला नाही। माझ्या मनात हा विचार आला नाही की मी असे दाखवावे की स्थिती इतकी पण वाईट नव्हती आणि माझ्या वडिलांच्या हाताला मी पण माझी ताकद लावावी। मला इतकेच वाटत होते की होय, मला तुमची गरज आहे, मी तुमचा आभारी आहे, मला तुमचे सामर्थ्य आवडले, मला तुमचा पुढाकार आवडला, मला तुमची पकड आवडली, तुम्ही महान आहात। आत्मसमर्पणाच्या त्या प्रीतीमध्ये कोणी अड्यता मिळवू शकत नाही। आत्मसमर्पणाच्या त्या प्रीतीला मी विश्वास असे मानतो। आणि पाण्यात बुडत असताना मला ज्या सहाय्याची गरज होती, म्हणजे माझे वडील, ते देवाच्या भावी कृपेची प्रचिती होते व हेच सहाय्य मला हवे होते। हाच तो विश्वास आहे जो कृपेला उंचवतो। ख्रिस्ती जीवन कसे जगायचे याचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा ह्या विचाराला प्रथम स्थान दिले गेले पाहिजे की मी देवाच्या कृपेला व्यर्थ न ठरवता तिला कसे उंचवू शकतो। याचे उत्तर पॉल गलतीकरासपत्र 2:20-21 मध्ये देतो। मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे। त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले। मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही। त्याचे जीवन देवाची कृपा व्यर्थ करणारे का नव्हते? कारण देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवणारे जीवन जगत होता। विश्वास सर्व लक्ष कृपेकडे निर्देशित करतो, ना की ती व्यर्थ करतो।